श्री दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पहिला जन्म दुःख निरूपण
श्री राम जन्म दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चळेनाऐसा जन्म कर्माची आटणी जन्म पातकाची खाणी जन्म काळाची जाचणी निचनवी जन्म कुविद्येचे फळ जन्म लोभाचे कमळ जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन जन्म जीवासी बंधन जन्म मृत्यासी कारण जन्म हेचि अकारण गथा गोवी जन्म सुखाचा विसर जन्म चिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला जन्म जीवाची आवदसा जन्म कल्पनेचा ठसा जन्म लावेचा वळसा ममता रूप जन्म मायेचे मैंदावे जन्म क्रोधाचे विरावे जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे जन्म जीवाचे मीपण जन्म अहंतेचा गुण जन्म हेचि विस्मरण ईश्वराचे जन्म विषयांची आवडी जन्म दुराशेची बेडी जन्म काळाची काकडी भक्षिता आहे जन्म हाची विषम काळ जन्म हेची वोखटी वेळ जन्म हा अतिकुश्चिळ नरकपतन पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी अत्यंत दोष जा विटाळा, त्या विटाळाचाचे पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे, रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे, वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताच नये, कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धतानये, अस्ति पंजर उभविला सीरानाडी गुंडाळीला, मेदमांसे सरसाविला सांदो सांदी भरूनी, अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही भरले असे देही, नाना व्याधी दुखे तेही अभ्यांतरी वसती, नरकाचे कोठार भरले आत बाहेरी लिडी बिडीले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे, जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी, अमुपलवथविती कातडी कांटाळवाणी, सर्वांगास शिरप्रमाण तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी निघवे, डोळा निघती चिपडे नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे मुखी मळा सारिखी, लाळ थुंकाणी मळ पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ चंद्रा सारिखे, मुख ऐसे कुश्चीळ दिसे पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी, पोटी घालिता दिव्यान काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची होईल लघुशंका. एवं मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन येणेची देह वाढे जाण यदर्थी संशय नाही. पोटी नसता मळमूत्र वोक मरोन जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता. एवं देहाची व्यवस्था ऐसी असे ऐसा हा धड असता येथा भूत पाहो जाता. मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी ऐसी ये कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती नवहि द्वारे निरोधती वायो कैचा तेथे. वो का नरकाचे रस झिरपती ते जठराग्निस्तव तापती तेणे सर्व ही उकडती अस्ति मांस. त्वचे विण गर्भ खोळे तव मातेसी होती डोहळे. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे. बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे. रस उपाय वंकनाळे होत असे. विष्ठामूत्र वांती पीत नाकी तोंडी निघती जंत. तेणे निर्बुजले चित्त आतिशयेसी ऐसी ये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी. कळवळो न म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन. गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे. ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली. माता आक्रंदो लागली प्रसूत काळी. नाकी तोंडी बैसले मांस, मस्तक द्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष जन्म काळी, मस्तक द्वार ते बुजले तेणे चित्त निर्बुजले, प्राणी तळमळू लागले चहूकडे, श्वास उश्वास कुंडला तेणे प्राणी जाजावला, मार्ग दिसेना साजाला कासावीस, चित्त बहु निर्बुजले तेणे आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खांडून काढा, मग ते खांडून काढीती हस्तपाद छेदून घेती, हाता पडिले तेची कापीती मुख नासिक उदर, ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले, मातेने सांडिले कळीवर, मृत्य पावला आपण मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी, तथापि सुकृते करुणी मार्ग सापडला योनी, तरी आडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता, तये संकोचित पंथी बळेची वोढून काढीती, तेणे गुणे प्राण जाती बाळकाचे, बाळकाचे जाता प्राण अंती होये विस्मरण, तेणे पूर्वील स्मरण विसरून गेला, गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी, दुखा वरपडा होता झाला थोरा कष्टी बाहेरी आला, सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे, शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती तेणे सुखची मानिले, देह विकार पावले, सुख दुखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले माया जाळी, ऐसे दुख गर्भवासी होते प्राणी मात्रासी, म्हणून या भगवंतासी शरण जावे। जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञान बळे विरक्त सर्व काळ, ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या ये थामती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्या।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जन्मदुःखनिरूपण नाम समास पहिला।